नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. जगभरात 170 देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून देशातील प्रत्येक गाव आणि शहरात योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. नवी दिल्लीत आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दिल्लीत लाल किल्ला, कर्तव्यपथ आणि लोधी गार्डन यासह 111 ठिकाणी योग दिन साजरा केला जाईल अशीही माहिती जाधव यांनी यावेळी दिली. प्रसारमाध्यमांनी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असं आवाहन जाधव यांनी केलं आहे. डिजिटल इंडियानं गेल्या 11 वर्षात तरुणांना नवोन्मेषाचा वापर करण्यास सक्षम केलं आहे, त्यामुळे जागतिक तंत्रज्ञान महासत्ता म्हणून भारताचं स्थान बळकट झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावर पोस्ट सामायिक केली. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर केल्यानं लोकांना असंख्य फायदे मिळाले असून सेवा वितरण आणि पारदर्शकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसंच तंत्रज्ञान हे गरीबातील गरीब व्यक्तीचं जीवन सक्षम करण्याचं एक साधन बनलं आहे असं ते म्हणाले. तंत्रज्ञानात प्रगती आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यात भारताच्या तरुण नवोन्मेषकांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांनी कौतुक केलं. गेल्या 10 वर्षात थेट लाभ हस्तांतरण DBT मध्ये 90 पटीनं वाढ झाली आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. 2014 मध्ये 7,000 कोटींचे थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले होते, तर गेल्या आर्थिक वर्षात हे प्रमाण वाढून 6,83,000 कोटी झालं आहे असंही सीतारामन यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारताची UPI केवळ राष्ट्रीयच नाही तर जागतिक ओळख बनली असून UPI 7 देशात कार्यरत आहेत. जवळपास 2,500 जास्त पटीनं उलाढाल वाढली असून 260 लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. UPI UAE, भूटान, सिंगापूर, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, मॉरिशस या देशात सुरू आहे. प्रत्येक वर्षी जवळपास 1,85,600 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत, तर दर मिनिटाला 4 लाखांहून अधिक व्यवहार प्रक्रिया करण्याची क्षमता UPI मध्ये असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये 5 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यासह एका महिलेचा समावेश आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून या परिसरात शोध मोहीम अद्यापही सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे संपूर्ण भारतीयांचा अवमान आहे असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडशी आणि शौर्याची कारवाई ही मोहीम आहे. ऑपरेशन सिंदूर ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्य गाथा आहे हे पटोले यांनी ध्यानात घ्यावं असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विविध 17 मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या आजच्या 5व्या दिवशी कडू यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आज अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ टायर जाळून रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर काळबादेवी इथं 2 ST बसची समोरासमोर धडक होऊन आज सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसचे चालक किरकोळ जखमी झाले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातातील शहर वाहतूक विभागाची बस रत्नागिरीच्या दिशेनं येत होती तर महामंडळाची बस गणपतीपुळ्याच्या दिशेनं जात होती, त्यावेळी हा अपघात झाला. राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे, तर मराठवाड्यातल्या बहुतांश भागात येत्या 14 तारखेपर्यंत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. आगामी 3 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. ICC विश्वचषक अजिंक्यपदासाठीच्या अंतिम सामन्यात लंडनमधील लॉर्ड्सवर काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर आटोपला. ब्लू वेबसरनं सर्वाधिक 72 धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेच्या कझिको रबाडानं ऑस्ट्रेलियाचे 5 गडी बाद केले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10